ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची 14 पिकांच्या एमएसपीला मंजुरी. वाढवण बंदराच्या उभारणीलाही परवानगी. देशाला 2047 पर्यंत विकसित करण्यात ज्ञान महत्वाची भूमिका बजावेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन. अर्थसंकल्पावर अर्थतज्ञांच्या सूचना आणि सल्ला घेण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पपूर्व बैठक संपन्न. आणि महिला क्रिकेटमध्ये बंगळुरू इथं सुरू असलेल्या सामन्यात भारताचं दक्षिण आफ्रिकेसमोर 325 धावांचं आव्हान. खरीप हंगामासाठी 14 पिकांसाठीच्या एमएसपी अर्थात किमान आधारभूत किमतीला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. उत्पादन खर्चाच्या तुलनेत ही किंमत किमान 50% अधिक असेल याची खबरदारी घेतल्याचं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. धान, कापूस, ज्वारी, नाचणी, बाजरी, मका, मूग, तूर, उडीद यासारख्या धान्यांचं किमान आधारभूत मूल्य मंत्रिमंडळानं आज मंजूर केलं. त्यामुळे शेतकऱ्यांना एकूण 2,00,000 कोटी रुपयांचा लाभ मिळेल असं ते म्हणाले. केंद्र सरकारनं आज पालघर जिल्ह्यातल्या वाढवण बंदराच्या उभारणीलाही मंजुरी दिली. हा निर्णय घेताना स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात विचारविनिमय करण्यात आला, तज्ज्ञांसह स्थानिकांचा सल्ला घेतला होता अशी माहिती वैष्णव यांनी दिली. यासाठी 76,200 कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. यातून 12,00,000 रोजगार निर्माण होतील असं त्यांनी सांगितलं. सध्या देशात 20 दशलक्ष टीयूई कंटेनर वाहून नेण्याची क्षमता आहे. या एकट्या बंदरात 23 दशलक्ष टीयूई कंटेनर वाहून नेण्याची क्षमता असल्याचं वैष्णव म्हणाले. 2047 पर्यंत देशाला विकसित करण्यात ज्ञान महत्वाची भूमिका बजावेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. बिहारमधल्या राजगीर इथं नालंदा विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. भारतीय शिक्षण आणि ज्ञान पद्धती मजबूत करून भारत सुपर पॉवर बनू शकतो. जगाला भारताची ओळख आणि परंपरेचं दर्शन घडवण्यासाठी नालंदा विद्यापीठ हे उत्तम उदाहरण असल्याचं ते म्हणाले. शिक्षणाच्या क्षेत्रात जागतिक भागीदारी यामुळे तयार होत असल्याचं परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर म्हणाले. जागतिक सामंजस्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण आणि क्षमता विकास हे परिणामकारक मार्ग असल्याचं त्यांनी सांगितलं. अर्थसंकल्पावर अर्थतज्ञांच्या सूचना आणि सल्ला घेण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं आज पहिली अर्थसंकल्पपूर्व बैठक संपन्न झाली. या बैठकीला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी तसंच वित्त, आर्थिक व्यवहार, महसूल, वित्तीय सेवा आणि कॉर्पोरेट व्यवहार विभागांचे सचिव आणि मुख्य आर्थिक सल्लागार देखील उपस्थित होते. सिकलसेल आजाराशी संबंधित आव्हानांना तोंड देण्यासाठी केंद्र सरकार तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आजच्या जागतिक सिकलसेल दिवसाच्या निमित्तानं समाज माध्यमावरून दिलेल्या संदेशात या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. या आजाराचं निदान आणि त्यावरील उपचार अशा विविध पैलूंवर सरकार काम करत असल्याचंही त्यांनी संदेशात म्हटलं आहे. दरम्यान या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याचं लवकर निदान करणं, उपचार करणं आणि रुग्णाची सेवा योग्य ती काळजी घेण्यासाठी आवश्यक ते उपाय करण्यावर भर दिला जात असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी सांगितलं. सिकलसेल आजार हा फक्त काही विशिष्ट जमातीच्या लोकांना होत असल्याचा गैरसमज दूर करत सर्वसामान्य नागरिकांना या आजाराची माहिती करून द्यायला हवी असं मत केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री ज्युएल ओराम यांनी आज व्यक्त केलं. नवी दिल्लीतल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्समध्ये सिकलसेल आजाराबाबत जागरुकता संमेलनात ते बोलत होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी आज देशातल्या उष्णतेच्या लाटेची परिस्थिती आणि रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेतला. तसंच या रुग्णालयांमध्ये विशेष कक्ष निर्माण करण्याचे निर्देश दिले. राम मनोहर लोहिया रुग्णालयातील वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक डॉ अजय चौहान यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. उष्णतेच्या लाटेमुळे दिल्लीतल्या विविध रुग्णालयात सुमारे 18 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर भारतातील उष्णतेच्या लाटेची परिस्थिती लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालय नवीन धोरणांवर काम करत आहे असंही ते म्हणाले. चालू आर्थिक वर्षात देशाच्या सामुद्रिक खाद्याच्या निर्यातीत 3% वाढ झाल्याचं दिसून आलं असून या निर्यातीत आतापर्यंतची ही सर्वोच्च वाढ आहे. वाणिज्य आणि उद्योग विभागानं आज ही माहिती दिली. चालू वर्षातील निर्यात सुमारे 17,81,000 टन इतकी आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत निर्यातीची ही आकडेवारी सुमारे 17,35,000 टन इतकी होती. देशात कोळशापासून तयार होणाऱ्या ऊर्जेची मागणी यावर्षी 7.3% वाढली असून देशातल्या औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये कोळशाचा मुबलक साठा असल्याचं कोळसा मंत्रालयानं म्हटलं आहे. औष्णिक विद्युत केंद्रामध्ये 4.5 कोटी टन इतका कोळसा उपलब्ध आहे तर देशातला एकूण कोळसा 14.5 कोटी मेट्रिक टनांहून अधिक असल्याचं कोळसा मंत्रालयानं सांगितलं आहे. संसद भवन संकुलातले प्रमुख नेत्यांचे पुतळे स्थलांतरित केल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांना पत्र लिहिलं आहे. महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि इतर राष्ट्रीय नेत्यांचे पुतळे संकुलातल्या मूळ ठिकाणी स्थलांतरित करावेत अशी मागणी त्यांनी या पत्रात केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची विशेष मुलाखत उद्या सकाळी 9:15 आकाशवाणी गोल्डसह देशभरातल्या आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित होईल. राष्ट्रपतींच्या वाढदिवसानिमित्त माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ही मुलाखत घेतली आहे. आकाशवाणीचं युट्यूब चॅनल आणि इतर सोशल मीडियावरही ही मुलाखत ऐकता येईल. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्ली विशेष न्यायालयानं आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 3 जुलैपर्यंत वाढ केली आहे. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या 3 सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज बंगळुरू इथं सुरु आहे. भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 3 बळींच्या मोबदल्यात 325 धावांचं आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर उभं केलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 41 षटकात 3 बळींच्या मोबदल्यात 242 धावा केल्या होत्या. तापमानवाढीचा परिणाम हज यात्रेकरूंवर झाला असून 550 हून अधिक यात्रेकरूंना आपले प्राण गमवावे लागले. उन्हाच्या कडाक्यानं 50 अंश सेल्सिअसचा पारा ओलांडल्यानं इजिप्तमध्ये 320 यात्रेकरूंचा मृत्यू झाला तर जॉर्डन इथं मृतांची संख्या 60 इतकी झाली. चीनमध्ये झालेल्या मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनासारख्या घटनांमध्ये किमान 13 जणांचा मृत्यू झाला. शंघांग इथं गेल्या 24 तासात सतत पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम सुमारे 65,000 लोकांच्या जीवनावर पडला आहे. या घटनांमध्ये कित्येक लोक बेपत्ता झाले आहेत. दक्षिण चीनमध्ये देखील वातावरण तणावपूर्ण आहे. बांगलादेशमध्ये झालेल्या भूस्खलनामुळे 9 लोकांचा मृत्यू झाला असून अनेक लोकवस्त्यांचं नुकसान झालं आहे. कॉक्स बाजार जिल्ह्यात ही घटना घडली. इथं रोहिंग्या जमातीच्या 33 वस्त्या असून या भागात कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे. डोंगर उतारावरच्या नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे. चाड या लहानशा देशाची राजधानी एन्जामेना इथं लष्करी दारुगोळा गोदामाला आग लागून त्यात 9 जणांचा मृत्यू झाला. आयसीसी T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आजपासून सुपर 8 संघांमधले सामने सुरू होणार आहेत. हे सर्व सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळले जाणार आहेत. यातला पहिला सामना आज अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघादरम्यान सुरू आहे. सुपर 8 फेरीतला भारताचा पहिला सामना उद्या अफगाणिस्तानबरोबर होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. खरीप हंगामासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची 14 पिकांच्या एमएसपीला मंजुरी. वाढवण बंदराच्या उभारणीलाही परवानगी. देशाला 2047 पर्यंत विकसित करण्यात ज्ञान महत्वाची भूमिका बजावेल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन. अर्थसंकल्पावर अर्थतज्ञांच्या सूचना आणि सल्ला घेण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पपूर्व बैठक संपन्न. आणि महिला क्रिकेटमध्ये बंगळुरू इथं सुरू असलेल्या सामन्यात भारताचं दक्षिण आफ्रिकेसमोर 325 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.